चीनीमंडी.com पॉडकास्ट।
औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता। औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणावरून 1680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली आहे। या योजनेचा औरंगाबाद शहरातील सुमारे 16 लाख लोकसंख्येला लाभ मिळणार आहे। मराठवाड्याची जीवनरेखा असणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्यातून औरंगाबादकरांची तहान भागवली जाते। वेगानं विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहराची लोकसंख्या देखील वाढत असल्यानं पाण्याची गरजही वाढत आहे। यासाठी जायकवाडी धरणातून जास्तीचं पाणी औरंगाबादला उपलब्ध करून देण्याच्या पाणी पुरवठा योजनेस मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे।